ஸ்ரீராம். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாதாய நமஹ. பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மகரந்தநாதாய நமஹ. அச்சா, அப்பல விசேஷ கேந்திராச்சா திவஸ். நிலாதை கடன ஐக்கலே ஆட்வணின்முழு அப்பல யா விசேஷ கேந்திராலா சுருவாத் ஜாலேலிச் ஆஹே. பூஜனீய சுவாமிஜிஞ்சா ஜன்மசதாப்தி வர்ஷாச்சா நிமித்தானி त्यांचं दैवी चरित्र सर्वांगांनी अवलोकन करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्या उपक्रमाचाच एक भाग असलेलं असं हे केंद्र आहे. स्वामीजींच्या चरित्राचा मागोवा घेणं म्हणजे जणू आकाशाला गवसणी घालण्यासारखं आहे. पण त्या दृष्टीने चिंतन करणं, त्यांच्या सोनेरी स्मृतींमध्ये स्वतःला विसरून देहभान हरपणं ही फार आनंददायी आणि भाग्याची गोष्ट आहे. आज आपण स्वामीजींनी त्यांचं ब्युटी क्लब स्टोअर्स हे कापडाचं दुकान विकलं तेव्हापासून ते माया अपार्टमेंट्स आणि अध्यात्म मंगल धाम या मंडळाच्या वास्तू तयार होऊन तिथे केंद्राचे दैनंदिन कार्यक्रम होऊ लागले याच्या मधल्या काळातल्या म्हणजेच जानेवारी 1981 ते फेब्रुवारी 1988 यामध्ये चालणारी केंद्र, तिथलं वातावरण, केंद्राचं स्वरूप या संदर्भातल्या काही आठवणी, काही प्रसंग आणि त्या केंद्रामध्ये स्वामीजी उत्स्फूर्त बोलायचे त्यातला काही निवडक भाग पाहणार आहोत. स्वामीजींकडे मी प्रथम आले तेव्हा काही महिन्यांपूर्वीच म्हणजे 7 जानेवारी 1981 या दिवशी स्वामीजींनी दुकान विकलं होतं. त्यामुळे दुकानातल्या त्या स्वर्गीय वातावरणाला, तिथल्या पारमार्थिक ड्युटीला मी मुकले. परंतु शाळेत जाण्याचा रस्ता स्वामीजींच्या दुकानावरून जात असते असे. दुकानाची बाहेरून दिसणारी मांडणी, काचेची शोकेस माझ्या स्मरणात आहे. आणि आमच्या शाळेत आलेल्या सूचनेवरून युनिफॉर्मचं कापड तिथून घेऊन गुमास्ते काकांकडून तो शिवून घेतल्याचंही मला आठवतं. स्वामीजींनी दुकानं विकायचा निर्णय घेतला तो पूर्ण विचारांती. स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्यावर सोपवलेल्या पारमार्थिक कार्यासाठी, साधकांसाठी जास्त वेळ देता यावा याकरता त्यांनी तो निर्णय घेतला होता. निर्धारित दिवशी दुकानाचा नवा मालक आला. स्वामीजींनी शांतपणे दुकानाच्या किल्ल्या त्याच्या हाती दिल्या. आपला झब्बा झटकला आणि प्रसन्नतेनी ते दुकानाच्या पायऱ्या उतरले ते परत मागे वळून न बघता. स्वामीजी अत्यंत स्थिर आणि शांत होते. पण दुकानात रोज बोधामृत प्राशन करायला येणाऱ्या साधकांची मनं मात्र गलबलून गेली होती. आता स्वामीजींना भेटणं, त्यांच्याकडून श्रवण घडणं तितकंसं सहज सुलभ राहणार नव्हतं. एक प्रकारची पोकळी प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण झाली होती. परंतु स्वामीजींचा आचार, विचार आणि व्यवहार इतका परिपूर्ण असे की एखादी समस्या निर्माण होणार अशी शक्यता असेल तर त्याचं निराकरण कसं करायचं हे त्यांनी आधीच ठरवलेलं असायचं. काही वर्षांपूर्वी श्री आप्पासाहेब खेर यांनी पूजनीय स्वामीजींना त्यांची भाड्याने घेतलेल्या जागेची कल्पना दिली होती आणि तिथे एखादं केंद्र सुरू करावं असंही सुचवलं होतं. भागेश्वर निवासाच्या समोर ही जागा होती. ज्या दिवशी दुकान विकलं त्या दिवशीच दुकानातल्या गाद्या, लोड, फोटो, खुर्ची, ग्रंथ या सर्व वस्तू त्या जागेत हलवल्या. स्वामीजींनी त्यांना हवी तशी सर्व रचना करून घेतली आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता तिथे केंद्र सुरू देखील झालं. दुकानात नित्यनेमाने येणारी साधक मंडळी पूर्वीच्याच ओढीने स्वामी दर्शनाला, ध्यानाला, श्रवणाला आता त्या केंद्रात येऊ लागली. सद्भक्त श्री पळणेटकर, श्री गुमास्ते आणि श्री शेखर परांजपे यांच्या घरी मग अशीच केंद्र सुरू झाली आणि या केंद्रांची एक श्रृंखलाच तयार झाली. या केंद्रांमध्ये साधकांची संख्या खूपच मर्यादित म्हणजे 20 ते 25 इतकीच होती. आता केंद्रात होतात तसे आखीवरेखीव कार्यक्रम नव्हते. स्वामीजी सहज उत्स्फूर्त बोलत असत, कुणाला अभंग गवळण म्हणायला सांगत आणि त्या अनुषंगाने आपले पारमार्थिक विचार, चिंतन व्यक्त करत. आज श्री खांडेकर आणि पळणेटकर यांच्या घरी चालणाऱ्या केंद्राविषयी आपण सद्भक्त सौ अनघा कुलकर्णी हिच्याकडून काही आठवणी, प्रसंग ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी स्वामीजींचं दुकान, भागेश्वर निवास, खांडेकर यांच्याकडचं केंद्र, माया अपार्टमेंट्स, अध्यात्म मंगलधाम आणि भुगावच्या साधकाश्रमाचं भूमिपूजन समारंभ या संदर्भातली काही छायाचित्र आपण आता पाहणार आहोत.
பூர்ணம் ஆனந்த ஆனந்த थकवाटे झाली आविसासे जीवन धारे पूर्ण विसासे खिन्नतान स्पर्शे जीवा प्रसन्न जालो आनंदात धालो
हर्षवर्धन जोशी यांनी ही स्लाइड तयार करायला खूप सहाय्य केलं आहे.
ओम श्री मकरंदनाथ ओम श्री माधवनाथाय नमः ओम श्री मकरंदनाथाय नमः. गंगा समुद्रा भेटाया जाते वाटेने तापार्ता शीतल करते तीरीस तरुणसी जीवन देते तृषा हरिते सकळांचे तैसेच या संतांची अवतार स्थिती प्रकट होती आणि जाती परितयांची आचरती रीती तेणे पावन करती जगाते. महापवित्र अशी गंगा नदी एका विशिष्ट ठिकाणी उगम पावते आणि समुद्रात विलीन होण्याचा तिचा प्रवास सुरू होतो. या संपूर्ण प्रवासात ती किती जणांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असते जीवन देत असते याची तिला कल्पनाच नसते, कारण तिचा हा प्रवास अगदी सहज असतो. स्वामी माधवनाथांचे जीवन असेच होते. 1 ऑक्टोबर 1917 रोजी कोकणातील कोकबन या गावी सुरू झाले. ते आपल्या दृष्टीने गंगेचे उगमस्थान आणि 30 जुलै 1996 रोजी सद्गुरूंनी दिलेल्या बोधासह त्यांच्या कार्यात सर्वस्वी समर्पित होत परमार्थाची आवड असणाऱ्या अनेक छोट्या छोट्या रोपांना गंगातीरी स्थिर करत सद्गुरुरूपी महासागरात विलीन झाले. सद्भक्त सोपानाचे प्रास्ताविक ऐकताना मन नकळतच भूतकाळात गेले. स्वामीजींनी संसार व व्यवसाय या दोन्हींना योग्य न्याय देऊन परमार्थाचे गौरीशंकर गाठले होते. नाथ संप्रदायाचे अध्वर्य होते, तरी त्यांचे एक वैशिष्ट्य होते, ते छोट्या छोट्या गोष्टीतून फार मोठा आशय सांगत असत. 1981 दुकान विकल्यानंतर आपल्या सद्गुरूंनी सोपवलेले कार्य करण्यासाठी ते जास्तीत जास्त वेळ खर्चू लागले. लगेचच श्री खांडेकर काकांकडचे उपकेंद्र सुरू झाले. सकाळी 11 ते दुपारी 1:30 अशी या केंद्राची वेळ असे. आजही मला ते भारलेले दिवस आठवत आहेत. सकाळी कॉलेज झाल्यावर घरी जाऊन परत या केंद्रात एका अनामी कोढीने जाणे होत असे. स्वामीजी पाऊणतेच्या सुमारास यायचे. उद्बत्ती लावून सर्व भोटांना ओवाळून नमस्कार करत, बसताना आसनाला देखील नमस्कार करत. त्या नमस्कारात अतिशय लीनता नम्रता असे. त्यानंतर एका छोट्या वहीत श्री ज्ञानेश्वरीतील काही ओव्या लिहित असत. ते म्हणायचे की समर्थांनी म्हटले आहे, दिसा माझी काहीतरी लिहित जावे म्हणून लिहितो. दुकानात पावत्या लिहिताना खूप घाई होत असल्यामुळे अक्षर खूप खराब झाले, ते सुधारावे हाही एक हेतू त्यामध्ये होता. स्वामीजी दासबोधातील शिकवणुकीचा आपल्या दैनंदिन जीवनात कशाप्रकारे मेळ घालवत होते यावरून लक्षात येते. कधी कधी स्वामीजी दुपारी अचानकही येऊन बसत असत. एकदा खांडेकरजी घरात एकट्याच झोपल्या होत्या. आजींची झोपमोड होऊ नये म्हणून हळूवारपणे स्वामीजी खाली आले व घड्याळ घेऊन वरच्या ध्यान केंद्रात गेले. ते केव्हा आले केव्हा गेले आजींना काहीच पत्ता नाही. पण नंतर मात्र खांडेकर काकांना बजावत म्हणाले की अरे कोणी काही घेऊन गेले तरी कळणार नाही. काका समजायचे ते समजून गेले. व्यवहारात कसे दक्ष असावे हेच त्यांनी शिकविले. अनुग्रहासाठी येणाऱ्या साधकांना मार्गदर्शन स्वामीजी इथे करत असत. कोणाला काही विचारायचे असेल अडचण असेल तर ते मोकळेपणाने इथे स्वामींपाशी बोलत असत. आनंदाचे प्रसंगही इथेच द्विगुणित होत असत. मला आठवतंय मी हे एकदा मनासह्य करून एक व्यक्तिगत प्रश्न विचारला होता. खरे तर असे प्रश्न विचारलेले संतांना आवडत नाही, पण खूप दिवस मला त्या विचाराने काहूर माजले होते. कॉलेज संपल्यावर जवळजवळ वर्षभर मी घरीच होते. नोकरीसाठी खूप प्रयत्न चालू होते पण तशी गरजही होती. तीन चार ठिकाणी इंटरव्ह्यू झाले होते पण पुढे काहीच होत नव्हते. विचार करून अखेर हताश व्हायची. शेवटी एकदाचे त्यांच्यापाशी मोकळेपणाने बोलले. त्यावर ते म्हणाले, अगं काळजी कशाला करतेस? आणि केंद्रातील फोटोंकडे बघत म्हणाले, ते आहेत ना, ते आपली सर्व काळजी घेतात. पुढे खरंच एका कोऑपरेटिव्ह बँकेत नोकरी लागली. तुझी चिंता त्याशी सर्व आहे याचा प्रत्यय आला, पण आपली श्रद्धा कुठेतरी कमी पडली याचे मात्र वाईट वाटले. अत्यंत मोकळे हलके फुलके वातावरण असल्यामुळे सर्वजण अतिशय उत्साहाने एका विलक्षण ओढीने इथे यायचे. मला आठवतंय या केंद्रात ध्यान नेहमीपेक्षा जरा चांगले लागायचे. बरेच साधक ध्यानात रंगून जात, उन्मानावस्थेत जात. क्वचित प्रसंगी पूजनीय आनंदराव आठवले सुद्धा येऊन गेल्याचं आठवत आहे. स्वामींनी अत्यंत आपुलकीने त्यांचं स्वागत केलं आणि आपल्या शेजारी मोठ्या आदरानं त्यांना बसवून घेतलं. ध्यानात रंगून गेलेल्या साधकांकडे पाहत स्वामींना ते म्हणाले, या मंडळींचे हवं नको संपलं आहे का? मग यांना हा ट्रान्सचा अनुभव का बरं देता? अनंतरावांचा प्रश्न मोठा मार्मिक होता. स्वामीजींनी त्यांना दिलेले उत्तर हे त्यांच्या अहेतुक प्रेमाचे द्योतक होते. स्वामीजी म्हणाले की त्यांना ध्यानाची गोडी लागावी म्हणून देतो हा अनुभव. प्रत्येक व्यक्तीतल्या सत्वगुणाला आवाहन करणे हे माझे काम आहे. जो जिथे असेल तिथून त्याला बोटाला धरून पुढे न्यायचे असे मी करत असतो. खरं म्हणजे स्वामींनी आपलं म्हटलं हे आपलं भाग्य आहे, कारण ते सहज कृपाळ होते. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती याचा प्रत्यय देणार हा प्रसंग. बुधवार 31 ऑक्टोबर 1984 नेहमीप्रमाणे मी केंद्रात गेले. ध्यानाला बसले. स्वामीजी आल्यावर त्यांनी उद्बत्ती लावून फोटोंना ओवाळले, श्री ज्ञानेश्वरीतील ओव्या लिहिल्या. त्यानंतर मात्र त्यांनी ध्यानाला बसलेल्या सर्वांना उठवायला सांगितले आणि तडक घरी जाण्यास सांगितले. वातावरण जरा गंभीर वाटत होते. स्वामीजींच्या चेहऱ्यावर काळजीची छटा होती. काय झाले काही कळत नव्हते, पण स्वामींनी सांगितले म्हणून सायकलला टांग मारून थेट घर गाठले. तो मोबाईलचा सोशल मीडियाचा जमाना नव्हता. घरच्यांनाही कळेना ही एवढी लवकर कशी परत आली. काही वेळाने रेडिओ लावला तेव्हा बातमी कळली की भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची सकाळी हत्या झाली होती. संध्याकाळी पुण्यात कडेकोट बंदोबस्त होता. आपल्याकडे येणाऱ्या साधकांना कुठल्याही प्रकारे याची झळ बसू नये म्हणून स्वामीजींनी हे सर्व केले होते. एकदा एका साधकाने काशीहून स्वामीजींना द्यायला म्हणून गंगा आणली होती. त्या सद्ग्रस्तांनी गंगा दिल्यावर सर्वप्रथम स्वामीजींनी ती गंगा दोन्ही हाताने कपाळाला लावली व त्यांना म्हणाले की आता हे सर्वांना दे. यानंतर म्हणाले की माणूस गेल्यावर लोक त्याच्या तोंडात गंगा घालतात, पण त्याचा त्याला काय उपयोग? खरे तर जिवंत आहोत तोपर्यंतच गंगेचं पवित्र तीर्थ प्यावे, मरणाची कशाला वाट पाहिजे? किती सुस्पष्ट विचार, कुठेही अंधश्रद्धेला जागा नाही. खांडेकर केंद्रातील स्वामीजींच्या काही आठवणींना उजाळल्यानंतर आपण पंडितकर काकांच्या घरचे केंद्र कसे सुरू झाले ते बघू. कराडचे एक साधक श्री वामन पेंडसे यांना स्वामीजींची पाद्यपूजा करावी असे फार वाटत होते, पण ते कराडला राहत असल्यामुळे स्वामीजी तिकडे कसे जाणार? यातून काहीतरी मार्ग काढावा म्हणून त्यांनी पुण्याला त्यांच्या बहिणीकडे म्हणजेच पंडितकर काकूंकडे स्वामीजींची पाद्यपूजा करायचे ठरवले. पेंडसे आणि पंडितकर दाम्पत्य अशा चौघांनी ही पूजा केली. पंडितकर काका काकू कलावती आईंचे अनुग्रहित होते. त्या सुमारास कलावती आईंनी नुकताच देह ठेवला होता, त्यामुळे आता आपल्याला संतांचा सहवास कसा मिळणार अशा विचारात ते होते. स्वामींनी आपल्याकडे यावे, केंद्र घ्यावे अशी त्यांची इच्छा होती व ती त्यांनी स्वामींकडे व्यक्त करताच स्वामीजींनी तत्काळ होकार दिला. अशा प्रकारे तिथे रविवारी सायंकाळी केंद्राला सुरुवात झाली. पुढे गुरुवारचे सत्संगाचे केंद्रही सुरू झाले. स्वामीजी साधारण 7:15 येत असत. 8 प्रार्थनेने सुरुवात व्हायची. या केंद्रात स्वामीजी कोणाला अभंग म्हणायला सांगत आणि त्याच्या अनुषंगाने उत्स्फूर्त बोलत, कधी कोणी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत. ती उत्तरे नुसती ऐकली तरी जीवन कसे जगावे, कशासाठी जगावे हे साधकांच्या लक्षात येईल. एकदा स्वामीजींनी सद्भक्त तारातईला अभंग म्हणायला सांगितले आणि त्यानंतर ते बोलू लागले, हा आनंद आहे, आपले जीवन हा आनंदाचा प्रवाह आहे, फक्त तो आपल्याला कळला पाहिजे. संत प्रत्येक लहान सहान गोष्टीतून आनंद घेत असतात, त्यांना एक आनंदच सर्वत्र ओतप्रोत भरलेला दिसतो. याचे मुख्य कारण म्हणजे ते पूर्ण निर्मळ झालेले असतात. निरनिराळ्या साधनं हाताळल्यामुळे त्यांचे मन शुद्ध होते व त्या आनंदाचे ग्रहण होते. एक दिवस एक सद्ग्रस्त स्वामीजीने विचारतात की आपले पूर्वसंस्कार काय आहेत, हे कसे काय कळायचे? त्यावर स्वामीजी उत्तर देतात, आपल्याला काय इच्छा होतात, काय करावेसे वाटते, कुठे जावेसे वाटते यावरून कळते. समजा संत दर्शनाची ओढ असेल, ध्यान करावे, नाम घ्यावे असे वाटत असेल तर आपले पूर्वसंस्कार चांगले आहेत असे निश्चित जाणावे आणि तडक साधनेला लागून तो आनंद प्राप्त करून घ्यावा. परंतु जर इच्छा चांगल्या नसतील, वाईट विचार येत असतील तर पूर्वसंस्कार तितकेसे चांगले नाहीत असे समजावे. अशाच एका केंद्रात सद्भक्त श्री आठले यांना नाही रे मी नाही रे हा पंत महाराजांचा अभंग म्हणण्यास सांगतात. अभंग झाल्यावर स्वामीजी म्हणतात, मी कुणीच नाही असा दृढभाव झाला पाहिजे. एक सद्गुरुच सर्वत्र आहे, मी कुणी नाही असा भाव होणे ही परमार्थाची सुरुवात आहे. हळूहळू साधना करूनच हा अहंकार जातो, नाहीतर अगदी सद्गुरूंच्या समोर बसून सुद्धा मी कोणीतरी आहे हा भाव जात नाही. सद्गुरू तरी दुसरे काय करतात? शिष्यांच्या अंतकरणातील अहंकार हळूहळू कमी करत अरे बाबा तू कोणी नाही हे त्याला पटवून देतात आणि आपल्याशी एकरूप करून घेतात. ध्यान केंद्रात काहीही कारण न सांगता न चुकता आले पाहिजे ही स्वामीजींची तळमळ त्यांच्या एका संभाषणावरून दिसते. ते म्हणतात, बाहेरच्या जगात अनेक आकर्षणे आहेत, प्रलोभने आहेत, या सर्वांना न जमता आपण मार्ग पक्का धरला पाहिजे. बाहेरची आकर्षणे ही राहणारच, आपण त्यास बळी पडता काम नाही. टीव्ही हा राहणारच, तो बंद झाल्यावर आम्ही ध्यान करू हे म्हणणे तितकेसे बरोबर नाही. या बाहेरील आकर्षणांना आपण बळी पडलो की सर्व जीवन व्यर्थ जाते. या सर्व गोष्टीत आपली मनाची बुद्धीची तसेच देहाची शक्ती वाया जाते. ते जर त्याला योग्य वळण लावले तर त्या जीवनात विलक्षण शक्ती निर्माण होते. जीवन जर आनंदरूप करायचे असेल तर ते अत्यंत संयमित आखीव असे हवे, जसे आपण आपल्या स्वामीजींचे बघितले. या उपकेंद्रात कधीकधी स्वामीजी मनातील विचार सहज प्रकट करीत असत. स्वामीजी एकदा म्हणाले की अगदी अनादिकालापासून असे दिसून येते की सर्व संतांचा समाजात छळ झाला. अगदी गोपालकृष्णांपासून ते अलीकडच्या काळात ज्ञानोबा तुकोबा समर्थ इत्यादी अनेक संतांचा समाजाने छळच केला. संत हे सर्व सहन करीत असले, त्याकडे दुर्लक्ष करीत असले तरी त्यांनाही त्यामुळे क्लेश होतात. लोकांच्या कल्याणाचे सांगून सुद्धा जेव्हाही मंडळी संतांचे ऐकत नाही तेव्हा मात्र त्यांना सर्वाधिक क्लेश होतात. लोक जर आपले ऐकत नसतील तर मग आपल्या इथे राहण्याचा उपयोग काय असे वाटून ते आपले अवतार कार्य समाप्त करतात. पण असे घडता कामा नये. बहुतेक ठिकाणी असे दिसून येते की संतांभोवती भलतीच माणसे गोळा होतात, त्यांना परमार्थ कळत नाही किंवा कळला तरी करायचा नसतो, अशी माणसे त्यांच्या भोवती राहून त्यांचा उपयोग करून घेऊन स्वतःचा स्वार्थ साधू पाहतात। सामान्यतः काय होते, पुढे पुढे संतांची पातळी आणि त्यांच्या आजूबाजूच्या माणसांची पातळी यात खूप अंतर पडू लागते। त्याचे अत्यंत क्लेश संतांना होतात, मग ते आपले इहलोकीचे अवतार कार्य संपवितात। वसईला आपण गेलो होतो तेव्हा अमलानंद सरलाताईंना म्हणाले की यांना जपा, कारण जसजसा एखादा संत मोठा होत जातो तसतसे त्याच्या मनाला फार जपले पाहिजे। संतांना जपणे ही समाजाची एक प्रकारे जबाबदारीच आहे। अशा प्रकारे खांडेकर आणि पंडितकर केंद्रातील काही आठवणी आज या निमित्ताने परत जाग्या झाल्या। स्वामी माधवनाथजी आणि मातोश्री सरलाताई जरी आता देहाने आपल्यात नसले तरी पूजनीय स्वामी मकरनाथ आणि पूजनीय सौ मधुराताई यांच्या रूपाने आपल्यातच आहे, म्हणून त्यांच्या चरणी अंतःकरणापासून एक प्रार्थना करीत आहे। स्वामींसारख्या संतांना जाणण्यासाठी आपल्याला अभिप्रेत अशी साधना घडावी। गंगेच्या प्रभात राहून सद्गुरुरूपी महासागरात लीन व्हायचे स्मरण, अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या कृपेने राहो एवढीच प्रार्थना करून थांबते। आता सद्भक्त सो अपर्णताई शेखर परांजपे व गुमास्ते काका यांच्याकडील केंद्राविषयी तिच्या आठवणी आपल्याला सांगेल। हरिओम।
श्री शेखर परांजपे यांच्या केंद्रातला माझा पहिला दिवस माझ्या कायम स्मरणात राहील, याला कारणही तसंच आहे। एका शुक्रवारी रात्री सत्यसाई निलयममध्ये आई वडिलांबरोबर ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला गेले होते। प्रवचन संपल्यावर स्वामीजींना नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले, उद्या संध्याकाळी आपलं केंद्र असतं 7:30 वाजता, तू येशील का? मी हो म्हणताच त्यांनी चिन्मयीला केंद्राचा पत्ता लिहून द्यायला सांगितला। त्यांच्या तू येशील का असं विचारण्यात इतकं मार्द होतं की आजही त्यांचे ते शब्द त्यांच्या आवाजासहित माझ्या कानात घुमत राहतात। दुसऱ्या दिवशी शनिवारी संध्याकाळी मी आणि माझी मामे बहीण केंद्रात जायला निघालो। सदाशिव पेठेतल्या आतल्या छोट्या गल्लीतला तो पत्ता सापडेच ना। लोकमान्य लायब्ररीच्या समोर म्हणजे केंद्राच्या अगदी जवळ आम्ही दोघी उभ्या होतो। रस्त्यावर मात्र पूर्ण अंधार होता। आता असंच पुढे जायचं आणि केंद्र नाही सापडलं तर गोपाळ गायन समाजाच्या गल्लीतून घरी जायचं, या विचारात असतानाच समोरून स्वामीजी आणि सरलाताई येताना दिसले। आदल्या दिवशी फक्त एकदा स्वामीजींनी आम्हाला पाहिलं होतं, तरी पण त्या अंधारातही त्यांनी आम्हाला ओळखलं। पावलांची गती थोडी वाढवत आमच्या जवळ येत म्हणाले, अगं मुलींनो तुम्ही इकडे कुठे चाललात पुढे? केंद्र तर तिकडे मागे राहिलं। चला आता आमच्या बरोबर, आम्ही दोघं केंद्रातच चाललो आहोत। अशा प्रकारे शब्दशः हाताला धरून स्वामीजींनी केंद्राचा मार्ग नुसता दाखवलाच नाही तर प्रत्यक्ष केंद्रात आणून पोहोचवलं, आणि केवळ त्यांच्या या असीम कृपेमुळेच आज या मार्गात मी स्थिर आहे हा माझा पक्का भाव आहे। केंद्रात पोहोचलो, स्वामीजींनी उदबत्ती लावली, दिवे लागले, प्रार्थना आणि आरतीला सुरुवात झाली। मला केंद्राची प्रार्थना येत नव्हती। स्वामीजींचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि टाळ्या वाजवता वाजवता मध्येच थांबून, तुला प्रार्थना येत नाही का असं खणाखुणा करून त्यांनी विचारलं। मी नाही म्हणून मान डोलावली, फार कसं तरी झालं, स्वतःची लाज वाटली। दुसऱ्या दिवशी सौ सुषमकडून एका वहीत प्रार्थना लिहून घेतल्या आणि त्याच दिवशी त्या पाठ देखील केल्या। या केंद्राशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे एक दिवस केंद्र संपल्यावर नमस्कार करताना स्वामीजींनी आपणहून, परवा सकाळी माझ्या घरी भागेश्वर निवासात येशील का, मला तुला अनुग्रह द्यायचा आहे, अशी अतीव कृपाळूपणे केलेली विचारणा। खरं तर केंद्रात यायला लागून 2 महिने झाले होते, पण 28 जून 1982 या दिवशी निसर्गात होणाऱ्या पर्जन्यवृष्टीबरोबरच सद्गुरूंच्या कृपेचा हा मेघ माझ्यावरही बरसला। शेखर परांजपे यांच्या नामी निवास या घरातल्या 2 मध्यम आकाराच्या खोल्यांमध्ये हे केंद्र असायचं। पॅसेजमधून आत गेल्यावर खोलीच्या उजव्या कोपऱ्यात एक लाकडी खुर्चीवर स्वामीजी बसलेले असत। त्यांच्या खुर्ची शेजारी एका टिपॉयवर स्वामी स्वरूपानंदांची तसबीर, प्रसादाचा डबा आणि पाण्याचं तांब्या भांड ठेवलेलं असायचं। कडेच्या छोट्या भिंतीवर उन्मनावस्थेत उभ्या राहिलेल्या रामकृष्ण परमहंसांची तसबीर होती। ठीक 7:25 वाजता स्वामीजी सरलाताईंसह केंद्रात येत। त्याआधी साधक केंद्रात येऊन ध्यानाला बसलेले असायचे। स्वामीजी अतीव प्रेमाने आपली कारुण्यपूर्ण दृष्टी साधकांवरून फिरवत असत। त्यांच्या खुर्चीच्या समोरच आतल्या खोलीचं दार होतं। नंतर येणारे साधक आत जाऊन बसत असत। प्रार्थना झाल्यावर स्वामीजींचे पारमार्थिक विचार ऐकत हसत खेळत अगदी हलक्या फुलक्या वातावरणात रमलेलं असतानाच घड्याळात 9:15 कधी वाजायचे ते समजायचंही नाही. बागेश्वर निवासमध्ये स्वामीजींच्या घराखाली त्यांची बहीण सौ सुशीलाताई गुमास्ते राहायच्या. आठवड्यातला एक दिवस त्यांच्या घरी केंद्र असायचं. एक दिवस स्वामीजी समोर बसलेल्या एका साधकाच्या घशाच्या दुखण्याविषयी तिथे विचारपूस करत होते. डॉक्टरांचा विषय निघाला आणि स्वामीजी म्हणाले, मला एक पूर्वी पाठ केलेलं वाक्य आठवतं, इफ अ डॉक्टर डॉक्टर्स अ डॉक्टर देन वुड द डॉक्टर हू डॉक्टर द डॉक्टर डॉक्टर द डॉक्टर. ते साधक म्हणाले, मला काही कळालं नाही, सोपं करून सांगा. स्वामीजींनी ते पुन्हा समजावून सांगितलं तरी कळलं नाही म्हणल्यावर स्वामीजी म्हणाले, यापेक्षा अधिक सोपं करून नाही सांगता येणार. आणि त्यांनी आईन्स्टाईनची एक गोष्ट सांगितली. आईन्स्टाईन यांनी एकदा एक मोठं गणित मांडलं, समोरच्या शास्त्रज्ञांना ते कळालं नाही. त्यांनी दोनदा ते सोपं करून सांगितलं तरी कळालं नाही म्हणल्यावर आईन्स्टाईननी त्या शास्त्रज्ञांना एक गोष्ट सांगितली. एका आंधळ्याच्या खांद्यावर बसून एक पांगळा चाललेला असतो. पांगळ्याला बगळे उडताना दिसतात. तो म्हणतो, किती पांढरे शुभ्र बगळे. आंधळा विचारतो, पांढरे शुभ्र म्हणजे कसे? पांगळा उत्तरतो, पांढरे शुभ्र म्हणजे दुधासारखे. आता जन्मांधच तो पुन्हा विचारतो, दुधासारखे पांढरे शुभ्र म्हणजे कसे? तर पांगळा उत्तरतो, म्हणजे बगळ्यासारखे. यावर बगळा कसा असतो असा आंधळा विचारतो. त्यावर पांगळा, त्याला त्या बगळ्याला चोच असते असं म्हणून आपल्या बोटाने आंधळ्याला जरासं टोचतो. आंधळा म्हणतो, हं, आत्ता मला कळालं की लहान मुलं दूध पिताना का रडतात ते. या गोष्टीप्रमाणे आता अधिक सोपं करून नाही सांगता येणार. अगदी सहजगत्या स्वामीजींनी ज्ञानी पुरुषांच्या समोरच्याला परमार्थ समजावून सांगण्याच्या मर्यादा आणि ऐकणाऱ्याच्या आकलन शक्तीचा अभाव याबद्दलचे विचार मांडले होते. गुमास्ते यांचा नातू समीर तेव्हा लहान होता. बाहेर केंद्र सुरू असताना तो आतल्या खोलीत खेळत असायचा. केंद्र संपल्यावर मात्र रोज नवीन खेळ शोधून तो उड्या मारत बाहेर यायचा. हनुमंतांप्रमाणे गाल फुगवून हातात प्लास्टिकची गदा आणि पॅन्टमध्ये एखादा बेल्ट शेपटीसारखा खोचून हुप हुप करत यायचा. स्वामीजी भुवया उंचावून कौतुकाने त्याच्याकडे पाहायचे आणि म्हणायचे, अरे बापरे, हा कधी आणि कोणता अवतार धारण करेल काही सांगता येत नाही बाबा. एक दिवस सैनिकाचा पोशाख घालून हातात खेळण्यातली बंदूक घेऊन तो आला. साधक नमस्कारासाठी उभे होते. समीरने ती बंदूक स्वामीजींवर रोखली आणि मी आता शत्रूला ठार मारणार असं म्हणत तोंडाने ठो ठो असा आवाज काढला. त्याबरोबर प्रसाद देण्यासाठी हातात खडीसाखर घेतलेल्या स्वामीजींनी आ मेलो मेलो असं म्हणत मागच्या लोडावर स्वतःला झोकून दिलं. समीर मात्र आनंदाने उड्या मारत आत गेल्यावर ते उठले. असाच एक रंगपंचमीचा दिवस. सर्वजण संध्याकाळी नित्याप्रमाणे केंद्रात आले होते. एक साधक पाण्यात केशर कालवून एका डबीत घेऊन आला आणि स्वामीजींना नमस्कार केल्यावर मला तुमच्यावर रंग उडवायचा आहे असं म्हणत त्यांनी तो रंग स्वामीजींच्या पांढऱ्या शुभ्र झब्ब्यावर उडवला. त्यांच्या कपाळावरही गंधासारखा लावला. स्वामीजींना ते फारसं रुचलं नाही. त्यानंतर केंद्रात बोलताना ते म्हणाले, एकमेकांवर रंग उडवून त्यात लोक आनंद मानतात हे पाहून खूप वाईट वाटतं. रंग उडवणं हा बाहेरचा आनंद आहे, अगदीच गौण दर्जाचा. ज्याला आपल्या आनंदाची कल्पनाच नाही त्यांनी हा बाहेरचा आनंद शोधावा. रस्त्यातून येणाऱ्या जाण्यांवर रंगीत पाण्याचे फुगे टाकायचे. त्यांचे स्वच्छ कपडे खराब झाले की यांना आनंद होतो. त्या रंगांमध्ये रसायनं असतात. तो रंग नाकाडोळ्यात जातो. काहींची दृष्टी तर कायमची जाते. अशा या रंग उधळण्यात कसला आलाय आनंद? रंग बाहेर कशाला उधळायचे? रंग तर आपल्या आतच आहेत. आत डोकावून पाहावं, आतच रंगांची मनसोक्त उधळण करावी आणि मस्त होऊन आतच रंगपंचमी साजरी करावी. संत कसं म्हणतात, अंतर रंगले गोविंदे हृदय भरले परमानंदे. श्रीरंगाचं नाम घेता घेता त्याच्याच रंगात रंगून बेभान व्हावं. मीराबाई म्हणतात, लाली मेरे श्याम की जहा देखू वहा श्याम, मैं ढूंढन गई श्याम को खुद ही बन गई श्याम. सर्व संतांनी तर हा अनुभव घेतला आणि या रंगण्याला वर्षातून एकदा येणारी रंगपंचमी नाही लागत. अगदी साध्या सोप्या भाषेत प्रसंगानुरूप खरा आनंद कशात आहे? नरजन्माचं साधक सार्थक काय केल्याने होतं ते स्वामीजी अशा प्रकारे समजावून सांगत. घरी परत जाताना एक नवीन विचार मनात साठवून साधक जात असत. 4 ऑगस्ट 1983 दिवस. केंद्रात स्वामीजींनी एका भगिनींना अभंग म्हणायला सांगितला. त्यांनी तुकोबांचा स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हिच विठोबाची महापूजा यावीण भाव नाही दुजा हा अभंग म्हटला आणि स्वामीजी बोलू लागले. स्वामी काज गुरुभक्ती पतीची सेवा हीच विठोबाची महापूजा आहे असं तुकोबा म्हणतात. हल्लीच्या स्त्रियांना पतीसेवा करायला नको असते. पती जर चांगला असेल तर त्याची सेवा करावी. पण हे आपलं माझं मत झालं, तुकोबांचं नाही. ते म्हणतात पती कसाही असला तरी त्याची सेवा करावी. आनंद आहे, एकंदरीत जीवन आनंदमय आहे. त्या आनंदाचा लवलेश जरी मिळाला तरी जीवन धन्य होतो. ज्याला हा आनंद प्राप्त होतो त्याच्या आजूबाजूची 10 माणसं देखील आनंदी होतात. नाहीतर आपले रडत राहू, कसं होणार, काय होणार, जे काही व्हायचं असेल ते होईल, रडतोस कशाला. आमच्या सरलाते बघा, त्यांना रडणं माहीतच नाही. सदा कशा हसतमुख संतुष्ट असतात, नेहमी प्रसन्न दिसतात, तृप्त जीव आहे. असं म्हणत डब्यातली खडीसाखर हातात घेऊन सरलातेंना म्हणाले, हा सरलाताई उठा, नाहीतर डबा बंद केल्यावर मग नमस्काराला याल. साधक नमस्कार करून घरी जायला निघाले. आज सद्भक्त मकरंद वझे यांनी स्वामीजींचं एक पेन्सिल स्केच काढून ते फ्रेम करून आणलं होतं. दोन्ही गुडघ्यांवर बसून त्यांनी ते स्वामीजींना दिलं. स्वामीजी म्हणाले, हे काय आणलं आहेस, फोटो का, छान. मला माहीत नव्हतं तुझ्यात एवढी कला आहे, ते छान काढलं आहे. बघा अध्यक्ष महाराज, पेन्सिल स्केच आहे. यावर ते बर्वे काका म्हणाले, छान काढलं आहे पण तुम्ही फार वयस्कर दिसता. स्वामीजी त्यांना म्हणाले, दिसता म्हणजे काय, आहेच आता. 70 आली माझी जवळ, चालायचंच, होणारच आता म्हातारे. तुमचा कसा आता ठीक दिसतो, पण पावसात भिजू नका, मफलर वगैरे गुंडाळा, आपण म्हातारे दिसू म्हणून टाळू नका. वाटलं तर उद्या मी मफलर गुंडाळून येतो केंद्रात. असं म्हणत साधकांच्या नमस्काराला प्रतिनमस्कार करत स्वामीजी, सरलाताई आणि सर्व साधक हसत हसत आनंदाने केंद्रातून बाहेर पडले. व्यवहार आणि परमार्थ यांची उत्तम सांगड स्वामीजींच्या जीवनात घातलेली होती हे दर्शवणारा हा अजून एक प्रसंग. शेखर पणास्ते यांच्या केंद्रात स्वामीजींचे ग्रंथ विक्रीसाठी ठेवलेले होते. त्यापैकी अनंत राघवचा शोध हे पुस्तक सरलातेंना हवं होतं, त्यांची कन्या सौ सुरेखाताईंसाठी. स्वामीजी म्हणाले, सरलाताई पुस्तक घ्या पण पैसे लगेच द्या, 13 रुपये द्या आणि मग पुस्तक घ्या. त्यापुढे म्हणाले, स्वतःच्या मुलीवर कसं प्रेम असतं बघा, पुस्तक नुसतं मागितलं की घेतलं. जवळच्या व्यक्तीवर अधिक प्रेम, मुलीच्या मैत्रिणीपेक्षा मुलीवर अधिक प्रेम. मुलगी सासरी असेल तर जवळ असणाऱ्या मुलीवर जास्त प्रेम. जवळच्या व्यक्तींपेक्षा आपल्या देहावर अधिक प्रेम आणि देहापेक्षा आत्म्यावर जास्त प्रेम. आत्मा सर्वात प्रिय कारण तो अत्यंत जवळ आहे आणि म्हणूनच त्याला अस्थिभाती प्रिय असं म्हणतात. यानंतर त्यांनी मेधा हळवेला एक अभंग म्हणायला सांगितला आणि अभंग संपल्यावर ते बोलायला लागले, गायन ही एक कला आहे, त्या कलेने लवकर भगवंताकडे जाता येतं. कलेचा उपयोग भगवंताकडे जाण्यासाठी जो कोणी करून घेईल तो अमर होऊन जाईल. क्षणभर थांबून मिस्किलपणे म्हणाले, मी ताराला म्हणत होतो की गाणं शिक म्हणून, पण तिने दाद दिली नाही. कांचन मला म्हणत होती की मी शिकते, पण मीच तिला नको म्हणलं. आणि लगेच तिने तो विचार सोडूनही दिला, कारण सद्गुरूंचे वचन प्रतिपाळणं हे मुख्य शिष्याचे लक्षण हे तिला पाठ होतं. सद्गुरू सांगतील ते आपल्या हिताचं अशी तिची पक्की खात्री झाली. नाहीतर तिने अब्दुल करीम खानच्या गळ्यातून आवाज चोरला आहे आणि गंगूबाई हंगळ तर तिचं आद्यदैवत आहे. कांचन म्हणत होती, अहो कुणाचीही काय नावं घेताय, मला ही नावं तरी माहिती आहेत का. स्वामीजी मात्र निरागस बालकाप्रमाणे खळखळून हसत होते. नित्य नियमांनी चालणाऱ्या या केंद्रांमध्ये नेहमी असं दृश्य पाहायला मिळायचं. अतिशय मोकळ्या वातावरणात स्वामीजी आपल्या जीवनाचं ध्येय, साधनेचं महत्व या संदर्भात साधकांना उपदेश करत. निखळ विनोद आणि निकोप थट्टा मस्करी याची जोड त्याला असायची. स्वामीजींच्या शब्दातलं आणि स्वरातलं पावित्र्य, मांगल्य यामुळे वातावरण नेहमी भारलेलं असायचं. प्रत्येक साधकाच्या पावलांना केंद्राचे वेध आणि प्रत्येकाच्या डोळ्यांना स्वामी दर्शनाचं वेळ लागलेलं असायचं. ही वेगवेगळ्या ठिकाणी चालणारी केंद्र एका ठिकाणी असावीत, सर्वांना साधनेला श्रवणाला शांतपणे बसता यावं, यासाठी स्वामीजींनी विचार करायला सुरुवात केली. आणि यातूनच 1985 मध्ये माया अपार्टमेंट इथे मंडळाच्या वास्तूत केंद्र सुरू झालं. आणि फेब्रुवारी 1988 साली आपण आज ज्या अध्यात्म मंगलधामच्या वास्तूत जमलो आहोत ती वास्तू श्री मोडक काका आणि सौ मोडक काकींनी स्वामीजींना मंडळासाठी देऊ केली. आणि या वास्तूत स्वामीजींच्या ज्ञानेश्वरी प्रवचनाचे तेजस्वी स्वर श्रोत्यांना निसंदेह साधनेसाठी प्रवृत्त करू लागले. हरिओम. आपण आता सद्भक्त नवीन दादांकडनं मार्गदर्शन घेतो.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। 1 अक्टूबर 2016 से स्वामी माधवनाथ जी का जो जन्म शताब्दी महोत्सव चल रहा है, उसी के अंतर्गत स्वामी जी आपने जो अनेक कार्यक्रमों की योजना की है, उसी में से आज का ये कार्यक्रम था। वो सुनते वक्त ऐसा लगा कि 1991-92 के बाद केंद्र में आना शुरू हुआ, इस काल में नहीं आए थे। पर अपर्णाताई और अन्यताई के वर्णन से ऐसा लगा नहीं कि नहीं आए थे। पर सुनते वक्त एक और धोखे की बात समझ में आई कि अगर ये कार्यक्रम कल होता 8 मार्च को, तो तुकाराम महाराज की बात जरा पति कसला ही असला तरी सेवा कराई थी, तो आज सुबह आपको सत्संग में अनेक प्रश्न आते। नीलाताई को स्वामी माधवनाथ जी ने कहा, तुझा खाता माझा जवळ होता, माझ्याकडे होता। अच्छा है पिछले जन्मों का याद नहीं रहता, मेरा खाता भी यहीं था, हम सभी का खाता यहीं पर था। उपकेंद्रों की बात चली तो बीच में एक सीढ़ी देखते वक्त ऐसा लगा स्वामी जी ये जो तीन चार नाम लिए वहां तो उपकेंद्र चलते ही थे, परंतु स्वामी जी जहां कुछ देर के लिए भी उनका निवास हो जाता था, कुछ दिनों के लिए भी, तो वहां भी एक उतने काल के लिए उपकेंद्र बन जाता था। ऐसे एक शायद जोशी हॉस्पिटल में माहौल था। सुबह जोशी हॉस्पिटल का वो कमरा और कैमरे का फोकस उस कमरे में स्वामी जी के आसपास ही था, फोकस जरा पीछे ले जाते तो हॉस्पिटल नजर आता, अन्यथा वहां सुबह ध्यान के बाद थोड़ा उनका बोलना और फिर डॉक्टर नर्स अपने रूटीन से तो आते ही थे। हर केंद्र में हर उनकी उपस्थिति में वो एक ही बात की ओर दिग्दर्शित करते थे कि सत्य को जान लो। और जोशी हॉस्पिटल का वो अंतिम दिन था, डिस्चार्ज मिलना था, मिल चुका था। डॉक्टर ने आकर उनसे कहा, डॉक्टर को इन्होंने कहा तुमसे मुड़े सगळं झालं, तो डॉक्टर ने कहा नहीं ते भगवंतांची कृपा। तो स्वामी जी ने उनका धीरे से हाथ पकड़ा और बोला, डॉक्टर तुम्हाला माहित नहीं है भगवंत, मला माहित है, तुम्ही ही जाणून घ्या। जाते जाते उस डॉक्टर को भी बताते गए वो। एक 96-97 के आसपास स्वामी माधवनाथ जी के लिखे ग्रंथों का एक, क्या मराठी में कहते पता नहीं सही है नहीं, सपाटा लावला पढ़ने का, उस दौरान सत्संग के कुछ उनके पुस्तिकाएं थी और फिर ब्रह्म साम्राज्य दीपिका ये आया। तो पहले आदत थी कि एक बार हाथ में लिया तो पूरा पढ़ लेना, पर ब्रह्म साम्राज्य दीपिका कुछ ऐसा था कि ध्यान के बाद वो बात बताया करते थे, तो लगभग एक दिन में एक या दो से अधिक नहीं, उसमें से आज एक देखते हैं। जीवा से अंतिम कल्याण, ध्यानाची गोडी आपल्याला लागली आहे, जितकी ही गोडी आपल्याला चाखता येईल तितकी चाखायची, जे तुम्ही प्रत्यक्ष उपभोक्ता आहात त्याच्याविषयी सांगायचे काय, गेला 1.5 तास आपण सर्व जगापासून त्यातील संघर्षापासून मान अपमानापासून स्तुती निंदेपासून दूर असे आहोत, थोडक्यात म्हणजे आपण येथे स्वरूप स्थितीतच आहोत। स्वरूप स्थिति ही स्थिति आहे, हे लक्षात यायला पाहिजे, ही काही गति किंवा कृति नहीं, स्वरूपामध्ये राहणे त्याच स्थितीत असणे तेच आपण आहोत हे जाणणे ती आपली स्थिति आहे। ती स्थिति येण्यासाठी काही कृति गति करायला लागते ते वेगळे, तथापि आहे ती स्थिति आहे, याच्यात धावपळ काही नाही, तशी कृति ही काही नाही, हिमालय पर्वत चढ़ायला चढ़ायचा उतरायचा असे काही नाही, खूप काही करायचे असेही नाही, आपल्या स्थितीमध्ये सहज बसणे आहे। हे ऐकायला सोपे पण व्हायला अवघड झाले आहे, वस्तुत हे सोपे आहे, यात अवघड काही नाही, पण बाहेर धावणाऱ्या मनाच्या ओढी आवरून जो कोणी आपल्या ठिकाणी स्वस्थ बसेल त्याला हे सहज प्राप्त आहे। त्याकरता सकाळी 6 ते 7:30 दीड तासात ध्यानाला बसणे ही सोपी गोष्ट नाही। कोणाला रात्री झोपायला उशीर होण्याचा संभव आहे, कधी झोप अपुरी होण्याची शक्यता आहे, काहींना झोप अधिक लागते, त्यांच्या देहाला ती आवश्यक असते। असे असतानाही सर्व पाठीमागे टाकून ज्या अर्थी गेला दीड तास तुम्ही स्वस्थ बसलेले आहात त्या अर्थी तुम्हाला त्याची गोडी लागलेली आहे। ध्यानाची एकदा गोडी लागली की आपले काम झाले, जसे हिंडावे फिरावे पहावे ऐकावे असे वाटते तसे स्वस्थ बसावे असे वाटले म्हणजे आपले काम झाले। त्याची सवय अभ्यास आपण प्रत्येक रविवारी सकाळी येथे करतोच, शिवाय प्रतिदिनी घरी संध्याकाळी केंद्रात नित्य नेमाने असे बसावेसे वाटले त्याची गोडी लागली की आपोआपच आपण ब्रह्मरूप होतो। जसे एकदा होडीत बसले की पैल तीराला जातो तसे आपल्याला काही करायचे नाही, नुसते बसायचे। जसे मुंबईच्या गाडीत हातपाय बांधून जरी बसवले तरी गाडी बरोबर मुंबईला जाणार, तसे आपण नेमाने वर्षानुवर्षे बसत राहिले की ब्रह्मरूप होणार याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही। नियमित बसायला मात्र पाहिजे, मोठ्या प्रेमाने गोडीने बसले पाहिजे, पण बसायचे म्हणजे काय कटकट, दीड तास कसाला, तासभर बसले तर नाही का चालणार, अर्धा तासच बसले तर, याचा अर्थ गोडी नाही। संसाराची जशी आपल्याला गोडी आहे, काहीतरी करायचे आहे असे वाटते, तशी परमार्थाची गोडी मुख्यतः ही शांत बसण्याची गोडी लागली पाहिजे। बसायचे म्हणजे काही 24 तास बसायचे नाही। पुष्कर मंडळी विचारतात, असे जर सारे बसायला लागले तर देशाचे काय होणार, अशी काळजी करायचे कारण नाही। आपण 24 तास बसत नाही आणि सर्व माणसे बसणे कधीच शक्य नाही। त्याची चळवळ आहे तशीच चालू राहणार। मानसीची बैठक पक्की असते ती तोच मी आहे, सह अहम सच्चिदानंदच मी, मीच राम मीच कृष्ण, रामकृष्ण म्हणत, अरे जो राम जो कृष्ण तोच हा रामकृष्ण, तत्वतः नव्हे तर प्रत्यक्ष खरेच आहे ते। प्रत्यक्ष राम जितके सच्चिदानंद रूप तितकेच आपणही मुळात सच्चिदानंद रूप आहोत, तथापि त्यात बोध व्हायला पाहिजे, त्याचा बोध व्हायला पाहिजे, तशी समज यायला पाहिजे। नुसतेच तो मी आहे असे म्हणून भागत नाही। शुद्ध वेदांत जर सांगायचा झाला तर तोच मी हे बाध समानाधिकरण आहे, मुख्य समानाधिकरण नाही। म्हणजे जीव हा ब्रह्म आहे ही गोष्ट खरी, तथापि जीवाने आपले दोष काढल्यानंतर म्हणून ते बाध समानाधिकरण, म्हणजे त्यातून काही बाधित व्हायला पाहिजे, जीवाचा अहंकार कामना गेल्या पाहिजेत, जीवाचे परमात्म्यापासूनचे वेगळेपण गेले की जीव ब्रह्मच आहे, संकल्पाचा लोप झाला पाहिजे, देहच मी असे वाटणे हा संकल्प, अशा विपरीत संकल्पाचा लोप झाला की जीव हा ब्रह्मच आहे, त्याला बाध समानाधिकरण म्हणतात, मुख्य समानाधिकरण नाही। आत्मा ब्रह्म आहे हे मुख्य समानाधिकरण, जीव ब्रह्म आहे बाध समानाधिकरण, म्हणून जीवाने आपली ही किलमिशे आहेत ती काढली की तो आत्मरूपच होतो, म्हणजे तो सच्चिदानंद रूपच होतो, म्हणून ते किलमिशे काढण्यासाठी या सगळ्या साधना आहेत, हरिस्मरण ध्यान योगाचा अभ्यास त्यासाठी त्याच्यासाठी। लोहपिष्ट भक्षण करून विश्वामित्रांसारखे जे तपश्चर्या करतात ते त्यासाठी। हे चित्त शुद्ध व्हावे, देह शुद्ध व्हावा, बुद्धी शुद्ध व्हावी आणि शुद्ध मनबुद्धीने आत जसा बोध आहे तसा तो बाहेर प्रकट व्हावा। जसे स्वामी स्वरूपानंद त्यांचा आतील बोध बाहेर स्पष्ट प्रकट होत असे. प्रकृती मुळी स्फटिक गृहासारखी झाली होती. जसे स्फटिकाचे घर असावे, आत दिवे लागलेले असावेत, म्हणजे बाहेरून जसे ते दिवे दिसतात तसा आतील. ही प्रकृती निर्मळ करण्यासाठी सर्व साधना. जीव ब्रह्म होण्यासाठी साधना नाही. आपण मुळातच ब्रह्म आहोत, पण बोध होत नाही, कारण प्रकृती तितकी निर्मळ नाही. साधनेने जसजशी प्रकृती निर्मळ होईल, तसतसे लक्षात येईल की मीच तर सच्चिदानंद, सगळे विश्व ही तेच आहे. क्रक्स में यही बात हर केंद्र में, हर उपकेंद्र में 96 तक उनकी आवाज गूंज रही थी. स्वामी माधवनाथ जी के चरणों में हम प्रार्थना करते हैं कि इस केंद्र में और आने वाले हर केंद्र में हम उस तत्परता के साथ बैठे और वो जो कहना चाहते हैं उसका आकलन अधिक से अधिक सही रूप में हो और हम वो कृति में उतारे. अब कार्यक्रम के अंत में विलास दादा स्वामी जी की आरती बताएंगे.
आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्ति ने पाई, तीने पाई ठेवी तो माथा. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, कृपाळो तो ज्ञान देवी, पाजेसी अमृत ओवी, देशी जाणीव आगळी, जाणीव आगळी अजाण भक्ता. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, मायेचे बंध तोडीसी, अक्षय सुख जोडीसी, सोहम स्वरूप खुण, स्वरूप खुण दाविसी आता. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर चित्ता. आरती माधव नाथा, आरती माधव नाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा. माधव नाथा, आरती माधव नाथा. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.